चेंडू
चेंडू बैला नीट माझा माझा बाळ क्या घाम गाळ ए बाई
आणि पुढे काय म्हणलं माझा बैला बाळ क्या घाम गाळ वर रासण्या चौर ढळ
वर रासण्या चौर ढळ
ना सांगितलं ना
धोंडाबाई त्यांचं नाव
धोंडाबाई
अग सरील माझ गी तू इवड सरील माझ गी तू
म्हणा म्हणा ना
सरत्या रद्द कोणी केली रामाची शिता आली दडू लागून मला गेली
सरील माझ गीत
ग सरील माझ दळपोय एवढे सरील माझ दळपोय नाही सरील माझ गीतो नाही सरील माझ गीतो
नाही
सरील माझ दळपोय नाही सरील माझ गीत नाही सरील माझ गीतो माझे बाप जे भय दोघ राहील उर देतो
माझी ग बाप बया बाई दोघ राहील उर देतो
हृदयात म्हणा हृदयात म्हटलं तर चालत काय
चरते लेखले के तुला किते लेखले के तुला किते
कसा दिला तुला किती
ल्याकले के तुला केती तिनचे मने उकमूते तिनचे मने उकमूते तिनचे मने उकमूते
शेवट का असं माग माग यायचं
येणार की
मावशी सांगून म्हणा की तुम्ही सांगून म्हणा ते चांगले शब्द आहेत सांगून म्हणा ना
नखऱ्याच्या नारीचं थोडं
नखऱ्याच्या नारीचं थोडं म्हणा तुमच्याच ठसक्यामध्ये
नखऱ्याची नारी
तुटी सांगा म्हणते तो असं नक्कवीर्याची नार असं सांगा
म्हणता नक्कवीर्याची नार तुझा नक्कराम हयारीत धन्याची कोथंबीर कोण घेईना बाजारात
बरं एक मिनिट पण हे शब्द सांगा ना आम्हाला हे शब्द